श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 176 क्रमांकाचा हा श्लोक आहे. जनी द्वादशादित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्र जगी देव ढुंडाळता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. या ठिकाणी ते म्हणत आहेत जे विश्व निर्माण केलं त्याच्यामध्ये 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, त्यातला मारुती हा एकादश रुद्रावतार असं म्हटलेलं आहे. आणि असंख्यात संख्या करी कोण शक्रा, आणि शक्रा म्हणजे इंद्र, हे तर असंख्य झाले आत्तापर्यंत. या संबंध एवढ्या काळामध्ये विश्वचक्र चालू आहे त्याच्यामध्ये किती इंद्र निर्माण झाले हे काही कळत नाही, पण ह्याला निर्माण करणारा मुख्य देव कोण आहे ते मात्र अजून लक्षात येत नाही आहे. त्याला तुटेना फुटेना कळेना ढळेना असं सगळं म्हणत आहे. ज्याला जो विश्वास वाटतो तिथं तो करतो, त्याची भक्ती करतो. पण भगवंत म्हणतात की मला भजणारे जे आहेत ते माझ्याकडे येतील, इतर देवदेवतांना भजणारे त्याच्याकडे जातील, स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. तिसऱ्या चरणात ते म्हणत आहेत जगी देव ढुंडाळता आढळेना. जगामध्ये देवाला ढुंडाळायला जातात आढळत नाही, कारण तो अदृश्य आहे, अलक्ष आहे, अचिंत्य आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी प्रथम सगुणाची पूजा करायला पाहिजे, एकदम निर्गुणाकडे जाता येत नाही. सगुणाची पूजा करता करता त्या मूर्तीमध्ये त्या प्रतिमेमध्ये असा भाव ठेवावा लागतो की जो निर्गुण आहे तोच इथं सगुण झालेला आहे. जे निर्गुण स्वरूप आहे, जेथून हे द्विभुजे आणि चतुर्भुजे सुरकार्याचे नि व्याजे घेवो घेवो येशी असं जर ते जो मुद्दल रूप आहे ते जर समजून घ्यायचं झालं तर पहिल्यांदा त्या सगुणाची पूजा करायला पाहिजे. पण सगुणाची पूजा करत असताना त्या निर्गुणाची पूजा करतोय हाही बोध त्यावेळेला ठेवला पाहिजे. एवढी मूर्ती म्हणजे एवढाच माझा देव असं म्हणून चालणार नाही. त्या निर्गुण व्यापक देवाचं हे प्रतीक आहे, त्या प्रतीकाची पूजा आपण करतो. जसा आपला मुलगा लांब कुठंतरी असला की त्याचा एक छोटासा फोटो आपण आपल्याजवळ ठेवतो आणि सांगतो हा माझा मुलगा, मोठ्या प्रेमाने सांगत असतो, आपल्याजवळ ठेवत असतो. तसं हा आपला देव असं म्हणताना देखील सर्व ठिकाणी भरलेल्या देवाचं हे प्रतीक आहे हा भाव ठेवायला पाहिजे. म्हणजे जगी देव ढुंडाळता आढळेना, जगामध्ये फिरून तो सापडणारा नाही आहे. आणि त्यामुळे जनी मुख्य तो कोण कैसा कळेना, इथेही त्यांनी थोडं प्रश्न सांगलेला आहे की तो मुख्य कोण आहे कळत नाही आपल्याला, तो कसा कळायचा? संतांच्या संगतीत कळतो, संत सांगतात त्याला शोधायचा मार्ग कसा आहे ते. म्हणून संकट त्याच्यासाठी देव कळण्यासाठी सोहम भावाने आपल्याच ठिकाणी बसायचं आहे, शांत डोळे मिटून अंतर्मुख होऊन बसायचं आहे, तिथं तो सापडणार आहे. आणि तो सापडला की लक्षात येणार आहे की सर्व ठिकाणी तोच आहे, पण सापडायला मात्र तिथंच बघायला पाहिजे. जसा एखादा पेशंट असला, रुग्ण असला, त्याच्या रक्तात काय दोष आहे असं जर बघायचं असलं तर त्याचाच एक थेंब काढून आपण मायक्रोस्कोपखाली बघतो काय दोष आहे त्याच्यामध्ये, हे आहे. मग हाच दोष सगळ्या शरीरात आहे, सगळ्या शरीराला तपासायचं नाही आहे, त्या एका थेंबामध्ये कळलं की सर्व ठिकाणी तोच आहे. तसं आत आपल्याला त्याचा बोध झाला, आत्मा कसा आहे तो अनुभवाला आला आणि मी आत्माच आहे हाही पक्का बोध झाला की लक्षात येतं की हाच आत्मा सर्व विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे. आणि मग त्या भावाने आपलं वर्तन व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानी पुरुषाला ओळखायचा हे त्याचं वर्तन कसं बाहेर आहे त्यावरून तो ज्ञानी आहे का नाही हे लक्षात येतं. म्हणून जनी द्वादश आदित्य हे रुद्र शंकरा असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव ढुंडाळता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. जय जय रघुवीर समर्थ.